93.5 Red FM वर 9:24 वेळ मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये पाणी तो पाणी है, पाणी जिंदगानी है. पाण्याबद्दल आपण गेल्या कितीतरी दिवसांपासून बोलतो आहोत. आपल्या शहरातली एकूणच सिच्युएशन पाहता पाण्याचा जो काय प्रवाह कमी कमी होत चाललाय नाशिक मध्ये, डेफिनेटली प्रवाह तर नदीमध्ये सध्या पाहायला मिळतच नाहीये, पण एकूणच पाणी आणि संकट, पाण्याला समानार्थी शब्द संकट असं होऊन बसलेलं आहे. सगळी परिस्थिती अशी आलेली आहे फिलहाल. आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये एक आय थिंक महिना झाला असेल, महिनाभरापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की पाणी बचतीसाठी तुम्ही काय प्रयत्न करताय मला जरा सांगा. काही लोकांचे फोन कॉल्स आले आज स्पेशली. आय डोंट नो, रेडिओ हिस्ट्रीमध्ये असं काही वेळा झालेलं आहे, पण आज मी खरं तर त्या लोकांना, स्पेशली त्या तीन चार लोकांना हे आवाहन करू इच्छितो की बाबांनो तुम्ही जर ऐकत असाल तर प्लीज मला फोन करा, कॉल बॅक करा. 1660 1935 माझा नंबर आहे. आणि तुमची स्टोरी परत एकदा लोकांसमोर ठेवा तुमच्या शब्दांमध्ये. एक म्हणजे ज्यांच्या फोनची आज मी वाट पाहणार आहे ते म्हणजे एक सद्गृहस्थ जे मराठवाड्यामध्ये राहायचे, नाशिकमध्ये ड्रायव्हर म्हणून ते काम करतात, पण मराठवाड्यातली एकूण सिच्युएशन पाहिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की बाबा रे ठीक आहे, नाशिकच्या लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण व्हावा म्हणून मी काहीतरी करतो. छोटे छोटे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स अशा ठिकाणी ही तो माणूस जातो आणि लोकांना हे सांगतो की बाबांनो पाणी वाचवा, पाणी गरजेचं आहे आपल्याला. स्वतःच्या खर्चाने तो काही स्टिकर्स बनवतो, ते स्टिकर्स तिकडे तिकडली बेसिन्स असतील, पिण्याच्या पाण्याचे नळ जिथे असतील त्या नळांच्या वरती तो ते सगळे स्टिकर्स चिकटवतो. तो माणूस जर आज मला ऐकत असेल आत्ता तर प्लीज कॉल करा, 6601935 नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर आज स्पेशली हा मुद्दा का छेडला गेलाय याचं उत्तर सुद्धा तुम्हाला उद्या कशाला थोड्याच वेळात देतो ना. गेंदा फुल फ्रॉम दिल्ली 6 गाणं येतं थोड्याच वेळात. एन्जॉय, बजाते राहो.